करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धम् स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान् वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
बऱ्याच दिवसांनी आज आपण प्रवचनासाठी एकत्र जमलो। माझी अशी कल्पना आहे जवळपास 15 दिवसांनी इथं प्रवचन होत असेल। हा दीड महिना झाला। जुलैत प्रवचन झालं, आपला उत्सव, त्याच्यानंतर सुट्ट्या। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की या महिन्यात देखील हे एकच प्रवचन होणार आहे, कारण पुढच्या बुधवारी गणपती बसतात, त्याचा आदला दिवस येतो। कित्येक घरी आदल्या दिवशी गणपती आणायची प्रथा आहे। ऑफिसमधून आल्यानंतर मग गणपती आणायला जातात लोक आणि गणपती घेऊन येतात, आणि मग त्याच्या पुढच्या बुधवारी गौरी विसर्जनानंतर गणेश भक्तांची एवढी दाटी होते पुण्यामध्ये की रस्त्यावरून सामान्यतः चालणं देखील अवघड असतं, इथं येणं तर दूरच राहिलं। आणि मग चौथा बुधवार येतो, चौथ्या बुधवारी माया अपार्टमेंटमध्ये केंद्र असतं। एक तर एक या महिन्यात जे एक प्रवचन आहे ते तर करू, नाहीतर प्रवचनांना सुट्ट्या आहेत याच्यातच खूप वेळ जाईल। विषय असा चाललेला आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी जे यज्ञाचं वर्णन केलं, दानाचं वर्णन केलं, तर त्या दानाच्या वर्णनापर्यंत आपण आलेलो आहोत। त्याच्यात सात्विक दान, राजस दान आणि तामस दान। अदेश काले यद दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम अवज्ञातम तत् तामसमुदारुतम हा श्लोक आपला चाललेला आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, अयोग्य स्थळी अयोग्य वेळ असताना अयोग्य काळी जे दान अपात्र व्यक्तीला दिलं जातं, देताना देखील हिडीसपिडीस करून अवज्ञातम अवहेलना करून आणि त्याच्यामध्ये असत्कृतम म्हणजे सत्काराचा लवलेश देखील नसतो, अशा दानाला तामस दान असं म्हणतात। आणि ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या देखील आपल्या काही झालेल्या होत्या, वाचता वाचता तुम्हाला आठवतील, आणि त्या केवळ वाचतो. मगम लेच्छांचे वसवटे दांगाटे हन कैकटे का शिबिरे चोहटे नगरींचे ते. आठवत आहे ना? आठवत आहे. तेही ठाई मिळणी समयो सांज वेळू का रजनी तेव्हा उदार होणे धनी चोरीयेच्या. म्लेच्छांची वस्ती किंवा अरण्य किंवा अपवित्र जागा किंवा चव्हाटे किंवा अपवित्र लोकांचे तळ, त्या ठिकाणी जमून वेळ देखील संध्याकाळची किंवा रात्रीची, तेव्हा उदार होणे धनी चोरीयेच्या. तेव्हा चोऱ्या माऱ्या केलेल्या आणि मिळवलेल्या धनानी उदार होऊन दिलेलं. पात्रे भाट नागारी सामान्य स्त्रिया का जुवारी जिये मूर्तिमंते भुररी भुलेतया. त्या ठिकाणी जी मंडळी असतात ती देखील भाट असतात. देणाऱ्याची स्तुती अवास्तव स्तुती करणारे भाट तिथे जमलेले असतात. गारुडी असतात, दुसऱ्यावर गारुड टाकून छाप टाकून लुटणारे. सामान्य स्त्रिया म्हणजे वाईट चालीच्या स्त्रिया, त्याही तिथे एकत्र आलेले असतात. का जुवारी किंवा जुगार खेळणारे लोक जमलेले असतात. जे मूर्तिमंत भुररी भुलेतया, ही अशी सगळी मंडळी असतात की जी भूल टाकण्यामध्ये मूर्तिमंत प्रख्यात असणारी अशी मंडळी तिथे एकत्र झालेली असतात. रूपानृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भारणे, नेत्र सुख भरपूर असतं. तिथं नृत्य गायन चाललेलं असतं. गीत भाटी व तो श्रवणी कर्ण जपू, आणि गाणी गायली जातात. जो देणारा आहे त्याची स्तुती स्तवन केली जातात. त्याचाच जप तो कसा श्रेष्ठ आहे तो कानावर सतत पडत असतो. समजा मोठा मांडव टाकलेला आहे, तिथं फ्लेक्स लावलेले आहेत, वाढदिवसानिमित्त मोठे पुढारी कोणीतरी दान देणारे आहेत, शुभेच्छुकांच्या पाट्या आहेत, जरा आपल्याला आपल्या पद्धतीने काही करता येते का बघू असं म्हटलं तर असं काहीतरी आहे, आणि ते रात्रीच्या वेळेला आहे. तयाही वरी अळूमाळू जई घे फुला गंधाचा गुगुळू, तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा. तिथंही अळूमाळू फुलाचा सुगंध किंवा कुठल्या अत्तर वगैरे अशा सुगंधी द्रव्यांचा सुगंध तोही पसरलेला असतो. तेव्हा खूप भ्रम तिथं निर्माण होतो, भ्रमाचा जणू वेताळ तिथं उपस्थित होतो. चांगलं काय वाईट काय हे कळेन असं होतं. तेथ विभांडुनी या जग आणिले पदार्थ अनेक, जवळपास सगळ्या जगताला लुटून अनेक पदार्थ गोळा केलेले, विशेष करून धन द्रव्य. तेने घालू लागे मातंग गवादी जैसी. एखाद्या मातंगानी, जातीवाचक घेऊ नका, मांगानी अन्न छत्र उघडावं. एवं ऐसे निजे देणे ते तामसदान मी म्हणे, आणि घडे दैव गुणे आणि कही ऐक. विपाये घुणाक्षर पडे टाळीये कावळा सापडे. अवचित कोणीतरी किडा लागलेलं लाकूड, तो किडा अशा बेतानी ते कोरतो की जणू तिथं अक्षर कोरलेली असावीत, पण अवचिता झालेलं असतं, मुद्दामहून केलेलं नसतं. किंवा सहज टाळी वाजवावी आणि कावळाच टाळीमध्ये यावा, कसं काय वाटतंय? तैसे तामसा पर्व जोडे पुण्य देशी, तो त्याला पुण्य देश वाटतो, त्यांनीच निर्माण केलेला, आणि तो दान देणार असल्यामुळे जे दान करणार असतो तो पर्व काळ त्याला वाटतो, पवित्र काळ आहे अशी, तो स्वतः सेल्फ हिप्नोटाइज्डच असतो. त्याला आता आपण कोणीतरी झालो आणि सगळे आपल्याकडून घ्यायला आलेले आहेत अशा प्रकारची भावना त्याच्या ठिकाणी जोर धरते. तेथे देखोनी तो आथीला, योग्यू मागोही आला तोही दर्पा चढला भांबावे जरी. एखादा योग्य असेल तो मागण्यासाठी आला. तेव्हा देताना देण्याच्या आधीच त्याला मोठा दर्प निर्माण होतो. तरी श्रद्धा न धरी जीवी, तया माथाही न खालवी, स्वये करी ना करवी अर्घ्याधिक. द्यायचं जेव्हा असेल तेव्हा कसं द्यावं याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी जाता जाता केलं, पण ते सात्विक दानाच्या तिथं न करता आत्ता इथं केलं. थोडीही श्रद्धा देत असताना अंतःकरणात बाळगत नाही, तरी श्रद्धा न धरी जीवी, अभिमानानी अहंकारानी मत्त झालेला असतो तो श्रद्धा कशी ठेवणार? जो घ्यायला समोर आलेला असतो त्याला देणाऱ्यांनी माथा खालवून म्हणजे झुकून द्यायचं असतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण फार मोठी बहादुरी गाजवतोय देतोय म्हणजे अशा प्रकारे आव न आणता, आव वस्तुस्थिती असते तो देतोय, पण देणाऱ्याचा भाव कसा असायला पाहिजे ते ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. देतोय ही तर मोठीच गोष्ट आहे. तेथे श्रद्धा न धरी जीवी, तया माथाही न खालवी. जो घेणारा आहे त्याच्यापुढे झुकून द्यायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तेही करत नाही. स्वये करी ना करवी अर्ध्याधिक. आधी आचमन सोडायचं, अर्घ्य सोडायचा. जी वस्तू अथवा पदार्थ अथवा धन मी देतो आहे त्याच्यावरचा माझा अधिकार मी संपूर्ण सोडलेला आहे अशी पवित्र भावना करायची. हे करतही नाही आणि कोणाकडून करवतही नाही. आलिया घली बैसो, आलिया न घली बैसो, तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो. जो घ्यायला आलेला आहे त्याला सन्मानपूर्वक बसून घ्यायला पाहिजे. तिथं गंध आणि अक्षता हे तर फारच दूर राहिलं, पण तुम्हाला सांगतो वाईट वाटतं. वारकऱ्यांना वाटप करण्याचं काम चालू असतं आणि असेच हे पुढारी नेते किंवा कोणीतरी ज्यांच्यापाशी भरपूर धन आहे अशी मंडळी म्हणा, आम्ही आळंदीहून पुण्याला मी एकदाच आलो पालखीबरोबर चालत, तर दोन ठिकाणी हे दृश्य आम्ही पाहिलं. रांगा लावलेल्या होत्या लोकांनी आणि देणार काय होते तर केळी, राजगिऱ्याचे लाडू, त्याचं पाकिट, दोन दोन लाडवांचं. आणि मग कोणीतरी आलं की अरे इथं नाही तिथं लाईन लावा, ते सगळे धावत पळत तिथं गेले. असं दोन तीन ठिकाणी दृश्य पाहिलं की जे घ्यायला आलेले आहेत त्यांना आदर तर सोडाच, पण आधी कोणीतरी कार्यकर्त्यांनी सांगितलं इथं उभं राहा, मग तिथं उभं राहा, मग ते नाही तर अमुक ठिकाणी उभे राहा, आणि हे धावपळ करत तिथं उभे राहतायत. चालतात, भूक लागते, भगवंताच्या भरवशावर चालतात, म्हणून त्यांना अशी वागणूक द्यायची. आलिया न घली बैसो, बसण्यासाठी द्यायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज सुचवतात. जो येतो त्याला घेण्यासाठी येतो त्याला. ते इथं गंधाक्षता तर हे तर करत नाहीच, मग गंधाक्षता कुठून? ते इथं गंधाक्षतांचा काय अतिसो, हा अप्रसंगू कीर असो तामसी नरी. तामस दानाच्या वेळेला हे सगळं प्रकर्षाने दिसून येतं. पै बोळविजे ऋणाई तू, आपलं इथपर्यंत झालेलं होतं मागच्या वेळेला. पै बोळविजे ऋणाई तू, तैसा झकवी तयाचा हातू. सावकार कर्ज मागायला दारात आलेला आहे, कर्ज मागायला, कर्ज परत फेड मागायला आलेला आहे. तो जो ऋणाईत आहे तर त्याला काहीतरी करून घालून द्यावं. काहीतरी युक्त्या सांगून, खोटनाटं सांगून, थोडेच पैसे हातावर टेकून जशी त्याची बोळवण करावी सावकाराची, तैसा झकवी तयाचा हातू. तसं दान देताना त्याचा हात, त्याला जे देण्याचा हात असा त्याला फसवतो. देताना देखील पूर्ण मनाने तर देत नाहीच, पण जेवढं ठरवलेलं आहे त्याच्यापेक्षाही थोडं कमीच प्रत्यक्ष वेळ आल्यावर देतो. तू करणे याचा बहुतू प्रयोगू तेथ. आणि त्याला अरे तुरे हिडीस पिडीस तू करणे अपमान करणं आणि अरे तुरे करणं न्यायला घ्यायला आलेला आहे, आपण श्रेष्ठ आहोत याचा बहुतू प्रयोगू तेथ. आणि जया दे किरीटी तया ते उमाणी तयासाठी, त्याला त्याची अवहेलना करणं की घ्यायला लागलंय आता तरी शहाणे व्हा, उद्योगधंदा करा, चांगलं शरीर दिलेलं आहे देवानी, जरा हलवा, धंदा करा, भीक मागू नका, असं काही बोलून देतो. आणि जया जे दे किरीटी तया ते उमाणी तयासाठी, तो घ्यायला आलाय म्हणजे हातात सापडलाच आहे बोलण्यासाठी म्हणून. मग कू बोले का लोटी अवज्ञेच्या, त्याची अवहेलना करतो, त्याला हिडीस पिडीस करतो आणि त्याची होईल तितकी नालस्ती करतो. कू बोले का लोटी अवज्ञेच्या, कू शब्दाने जितकी अवज्ञा त्याची करता येईल तितकी करतो. त्याच्यात त्याला समाधान वाटतं. तामस दाता जो असतो त्याला हे बहु असो यापरी मोल वेचणे जे अवधारी. हेच वाजत होत. हे बहु असो यापरी मोल वेचणे जे अवधारी, तया नाव चराचरी तामसदान. अशा प्रकारे जे दान केलं जातं, मोल वेचणे म्हणजे जणू आपण त्याच्यावर उपकार करतो आहे, आपल्याकडे काही थोडे बहुत श्रम केले त्याबद्दल देतो आहोत, अशा भावनेने जे दिलं जातं त्याला तामसदान असं म्हणतात. ऐसे आपुलाला चिन्ही, हा विषय इथं संपला. ऐसे आपुलाला चिन्ही अळंकृते तिन्ही, दाने दाविली अभिधानी रजतमाची या. अशा प्रकारे सत्व रज तम या तीनही दानांबद्दल पाहायचं झालं तर विशेष करून रजतम दानांची काय लक्षणं असतात ती अशा प्रकारे सांगितली. तेथं मी जाणत असे विपाये तू गायसे कल्पिसील मानसे विचक्षणा जे भवबंध मोचक एकले कर्म सात्विक तरीका वेखासी सदोख येर बोलावी. तर मला असं वाटतं की तू बहुतेक आता मनात असा विचार करत असशील असं भगवंत अर्जुनाला म्हणतात अशी कल्पना करून ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली. तेथे मी जाणत असे मला माहितीये विपाये तू गा ऐसे कल्पिसील मानसे विचक्षणा कारण तू विचक्षण आहेस. तू आता अशी कल्पना करत असशील की जे भवबंध मोचक एकले कर्म सात्विक तरी का वेखासी सदोख येर बोलावी. फक्त सात्विक सांगून का नाही सोडलं. राजस आणि तामस यांचं लक्षण प्रत्येक वेळेला का केलं असा कदाचित तू मनात विचार करत असशील. कारण सात्विक कर्मच भवबंध मोचक आहे आणि गीता भवबंधातून सुटण्यासाठी म्हणून सांगितली आहे. मग इतर कर्मांचं जे यज्ञ दान तप आहार असं कशाकरता वर्णन केलं असं तुझ्या आता मनात आलं असणार असं मला वाटतं. परी नोसंतिता विवसी भेटी नाही निधीसी. पूर्वीच्या कल्पना आहेत निधी म्हणजे ठेवा जो असतो तो ठेवा चोरीचं भय वगैरे असल्यामुळं कधी कधी भिंतीत दडवून ठेवायचे किंवा जमिनीत पुरून ठेवायचे लपून ठेवायचे स्वतःच्या राहत्या घरामध्ये अंगणात परसदारात कुठंतरी सुरक्षित राहावं म्हणून ठेवून द्यायचे. पर हे ठेवून दिलेलं असतं ते कोणाला सांगितलेलं नसायचं. कारण कोणी कोणाला सांगणं फार तर एखाद्याला माहीत असेल म्हणजे असं म्हणतात की एखादी जी गोष्ट असते ती दोघांमध्ये असते तेव्हा ती गुप्त राहू शकते. ती षटकरणी होता कामा नाही म्हणजे तिघांच्या कानावर गेली की नक्की कोणी बाहेर पसरवली हे सांगता येत नाही. दोघं असतील तेव्हा एकमेकांना जाब विचारू शकतात. तिसऱ्याच्या कानावर गेली की ती पसरली आणि पसरली तर कोणाकडून पसरली हे शोधता येत नाही. म्हणून फार तर ती व्यक्ती आपल्या पत्नीला सांगत असेल. पण ठेवा ठेवलेला आहे आणि त्याचा उपयोगही करायला लागला नाही आणि मृत्यूने तर झडप घातली. अशा वेळेला भिंतीत अथवा जमिनीत अथवा भुयारात अथवा तुळईत अथवा अंगणात अथवा परसदारात जिथं कुठे तो ठेवा ठेवलेला असेल तो कोणाला समजत नाही. तो ठेवा जर मिळवायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात पिशाच्याचं निवारण केल्याखेरीज. या कल्पना आहेत तेव्हाच्या कल्पना आहेत आजही त्या अस्तित्वात आहेत. गुप्तधन मिळायचं असेल तर अमुक अमुक करायला लागेल त्याला तामस स्वरूप नक्कीच आलेलं आहे. कधी कधी बळी देण्यापर्यंत गोष्ट जाते. पिशाच्याचं निवारण केल्याखेरीज तो ठेवा मिळत नाही असं समजलं जातं की त्याचं रक्षण पिशाच करतं. कोणतं पिशाच? तर ज्यांनी तो ठेवलेला आहे आणि कळलेलं नाहीये कोणाला तर तोच त्याचं रक्षण करत असतो. जो गेला तसाच त्याचं निवारण केल्याखेरीज त्याची शांती केल्याखेरीज किंवा चांगला शब्द म्हणजे त्याचा बंदोबस्त केल्याखेरीज तो तो ठेवा कोणाला मिळत नाही अशी ही जी कल्पना आहे। तरी नौसंतीता विवसी भेटी नाही निधीसी का धू न साहता जैसी वाती न लगे। अग्नि मिळवायचा असेल तर धूर सहन करावा लागतो। आम्ही श्रद्धादी दानात जे समस्त ही क्रिया जात सांगितले का व्याप्त तिही गुणी। आम्ही जे तीन प्रकारे श्रद्धा आहार यज्ञ तप दान याचं जे वर्णन करून सांगितलं तेथे भरवसेनी तिन्ही न सांगोची ऐसे मानी। माझाही मनोदय असाच होता की या तीन गोष्टी नको सांगायला असं भगवंत म्हणतायत आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं बरं का ते। तरी सत्व दाबावया दोन्ही बोलिलो येरे पण सत्व दाखवण्यासाठी म्हणून सत्व काय आहे हे सांगण्यासाठी म्हणून इतर दोन गोष्टी देखील सांगायला लागल्या सत्वाबरोबर। कारण इतर गोष्टी जेव्हा सांगू तेव्हा आपण त्याच्यात कसे सापडलेले आहोत हे अभ्यासकाला किंवा वाचकाला किंवा ऐकणाऱ्याला कळतं। ऐकत असताना वाचत असताना अभ्यास करत असताना याचं कारण हे तीनही गुण आपल्या सगळ्यांच्याच ठिकाणी आहेत आणि कळत न कळत आपण कधी कधी सात्विक आहार घेणारे असतो कधी राजस आहार घेणारे असतो। राजसाचं वर्णन केलं म्हणजे मग ऐकणाऱ्याला वाचणाऱ्याला अभ्यास करणाऱ्याला कळेल की हा आहार नको घ्यायला। फक्त सात्विकच सांगितला तर एखाद्या वेळेला असं वाटेल की मी जो करतो तो बोलायचा राहिला असावा सांगायचा राहिला असावा। एखाद्या वेळेला सात्विक दान फक्त सांगितलं आणि राजस आणि तामस नाही सांगितलं तर आपण करतो ते सगळं सात्विक असं प्रत्येकाला वाटायची शक्यता आहे। पण राजस आणि तामस त्याच्या बरोबरीने जर सांगितले तर तो निदान मनातल्या मनात तर काढून पाहिल दान देताना आपली कशी वृत्ती होती आणि पुढच्या वेळेला तर सुधारेल। जे दोही माझी तिजे असे ते दोन्ही सांडिताची दिसे। कधी कधी रजोगुणात्मक दान केलेलं असतं कधी तमोगुणात्मक दान केलेलं असतं ते स्पष्ट सांगितल्यामुळे सोडण्याची शक्यता निर्माण होते। अहो रात्र त्यागे जैसे संध्या रूप। रात्रही नाही आणि दिवसही नाही। दिवसही उगवलेला नाही आणि रात्र तर संपलेली आहे। याच्या मध्ये जो प्रातः समय असतो संध्याकाळ असतो जे संध्या समय असतो संधी समय असतो आणि दिवस संपला आणि रात्र तर सुरू झालेली नाही याच्यात एक संधी समय असतो। तो संधी समय समजण्यासाठी दिवसाचाही दिवसही नसला पाहिजे आणि रात्रही नसली पाहिजे तरच जसं समजेल। तैसे सत्व तम विनाशे तिजे जे उत्तम दिसे ते सत्व हे आपैसे फावासी ये एवं दाखवा वया सत्व तुझ निरूपिले तम रज। म्हणून केवळ तुला सत्व प्रत्येक वेळेला त्रिविध श्रद्धा कशी असते त्रिविध आहार कसे असतात त्रिविध यज्ञ त्रिविध तप त्रिविध दान हे तीन तीन अशा करता सांगितले। खरं म्हणजे तुला सत्वच सांगायचं होतं। कधी कधी असतं ना की या ठिकाणी स्वच्छता राखावी पाटी असते कोणाला ती पाटी वाचून स्पष्ट समजतं की स्वच्छता राखली पाहिजे। कोणाकोणाला स्वच्छता म्हणजे काय हे ज्याला कळत नाही तो तिथं थुंकायची शक्यता असते म्हणून खाली लिहिलेलं असतं थुंकू नये। आता स्वच्छता राखावी एवढ्यांनीच समजायला पाहिजे पण थुंकू नये मी विशेष समजत असेल तर तेही सांगायला पाहिजे। शांतता राखावी बोलू नये बुधवारी माया अपॉइंटमेंट मध्ये केंद्र आहे, इथं प्रवचन होणार नाही. हे दोन्ही जसं एकत्र सांगायला लागतं, कोणाला एक समजतं कोणाला एक समजतं, म्हणून तुम्ही तशी निवेदनं करता. त्याच कारणाकरता रज आणि तम हेही आम्ही सांगितले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भगवंतांच्या तोंडी सत्व समजण्यासाठी एवं दाखवावया सत्व तुझ निरूपिले तम रज ते सांडूनी सत्वे काज साधी आपुले. सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञादिके सकळे पावसी तई करतळे आपुले निज. सत्वानीच शुद्ध सत्वानी हा विशेष शब्द आता इथं आला. चोखाळ सत्वानी शुद्ध सत्वासहित सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञादिके सकळे. यज्ञादिक जे वर्णन करून सांगितले ते शुद्ध सत्वांनीच करणं गरजेचं असतं. त्यामुळे काय होतं, पावसी तई करतळे आपुले निज. आपलं स्वतःचं स्वरूप जे प्राप्तव्य आहे आत्मज्ञान, ते हातावर एखादी वस्तू ठेवावी तितकी स्पष्ट प्राप्त होते. सूर्य दाविले साते काय एक न दिसे तेथे. सूर्यांनी सर्व ठिकाणी प्रकाश टाकला, सूर्य उगवला आणि सर्व वस्तू प्रकाशित झाल्या. तिथं दिसत नाही असं काही राहील, याचं उत्तर नाही असं आहे बरं का. जरी प्रश्न विचारला असला तरी ज्ञानेश्वर महाराजांना नाही असं अपेक्षित आहे. आणि खरंच आहे ना, सूर्य उगवला आता काही झाकून राहील का, नाही. तर तिथं हो म्हणायचं नाही. तेवी सत्वे केले फळाते काय नैदी. त्याप्रमाणे सत्वाचं आचरण झालं यज्ञ दान तपादी तर फळ मिळायचं राहील. सत्वाचं वर्णन करताना जिथं फळाची अपेक्षा नाही असं सत्वाचं वर्णन केलेलं आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात फळ हे मिळेलच, अपेक्षा धरली नाही तरी फळ मिळाल्याखेरीज राहील. हे कीर आवडता विखी शक्ती सत्वी आठी निकी परी मोक्षेसी एकी मिसळणे जे. जे हवं ते फळ देण्याची शक्ती सत्वामध्ये देखील आहे, समाधान शांती आनंद प्रेम तृप्ती या सगळ्या गोष्टी सत्वानीही प्राप्त होतात, सत्वानीच प्राप्त होतात. हे कीर आवडता विखी जे हवं आहे जीवनाला खरं ते देण्याची शक्ती सत्वामध्येच आहे. तरी मोक्षेसी एकी मिसळणे जे. पण कोणा एकाला मोक्ष हवा आहे, जन्म मृत्यू यापासून सुटका हवी आहे, ते एक आणूची आहे, तर ते देण्याचं सामर्थ्य अजून वेगळंच आहे. तयाचा सावावो जाईल आहे तई मोक्षाचाही होये गावी सरते. म्हणून सत्व गुणाला देखील कशाचं तरी सहाय्य असणं गरजेचं आहे जर मोक्ष हवा असेल तर. एरवी सत्व गुण देखील बांधून ठेवतो. मी सुखी मी ज्ञानी अशा अहंतेने सत्वगुण देखील बांधतो असं 14व्या अध्यायात सांगितलं. सुख संगेन बंधनाती ज्ञान संगेन चानक. सत्वाचं एक सुख असतं. आम्ही कधीही आयुष्यात ते तसलं काही खाल्लं नाही आणि तसलं काही प्यायलं नाही, याचा एक अहंकार असतो. म्हणून मोक्ष जर प्राप्त करायचं झाला तर सत्वच पाहिजे, पण चोखाळं सत्व पाहिजे, शुद्ध सत्व पाहिजे. ते याच्यापेक्षा काही वेगळंच आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण भंगार जरी पंधरे तरी राजावळींची अक्षरे लाहे तैची सरे जियापरी. अगदी शंभर नंबरी सोनं जरी असेल तरी राजावळींची अक्षरे लाहे तैची सरे जियापरी. राजमुद्रा ही अतिशय महत्वाची आहे, शंभर नंबरी सोनं असेल तरी. आणि एखाद्या चांबड्यावर जरी ती उमटली तरी त्याचं चलन होऊ शकतं, एका कागदावर जरी उमटली तरी त्याचं चलन होऊ शकतं. त्यांनी शंभर नंबरी सोनं विकत घेता येतं. स्वेच्छे शीतळे सुगंधे जळे होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचे. स्वच्छ आहे शीतल आहे. शीतलाची कल्पना आपल्याला येत नाही. मध्ये मागच्या वर्षी आम्ही पावसला गेलो होतो तर येताना त्या आंबा घाटामध्ये वरून धबधबे झरे धबधबे येत होते तर पाणी नितळ स्वच्छ म्हणजे काय असतं? अर्थात बरेच दिवस पाऊस पडल्यानंतर वरची सगळी घाण वाहून गेली की मग जे पाणी वाहतं ते प्यायला देखील हरकत नाही, पण त्याची शीतलता देखील वेगळी असते. नुसता हात लावला, हातात पाणी घेऊन तोंडाला लावलं तरी काय बरं वाटलं असं होतं. शीतलतेची कल्पना आपल्याला नळाच्या पाण्याने येत नाही. कॉर्पोरेशनचं नळाची तोटी सोडली की काय शीतल आहे असं आपण एवढं म्हणू शकत नाही. स्वच्छ आहे शीतल आहे. आणि वर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सुगंध आहे, हे ज्ञानेश्वर महाराज आहेत. अजून त्याला सुगंध देखील आहे. जळे होती सुखप्रदे, असं पाणी फार सुखप्रद असतं. तरी पवित्रत्व संबंध तीर्थाचे. पण तीर्थ हे पवित्रतेचा संबंध असतो. म्हणून सत्वाची एक मर्यादा आहे, त्या सत्वाच्या पलीकडे मोक्षप्रद सत्व शुद्ध सत्व ही अजून एक गोष्ट आहे. जसं आता मी म्हटलं ते पाणी काही तीर्थ नाहीये, ते पाणी जरी सुखप्रद असलं तरी नदी होका भलतैसी थोरी, लहान असो मोठी असो ओहळ असो तरी गंगा जई अंगीकारी. ती जेव्हा गंगेला जाऊन मिळते तैची तिये सागरी प्रवेश उगा. वहाळ ओहळांना देखील गंगेला जाऊन मिळाली की मग समुद्राच्या ठिकाणी जाऊन पोचते. तैसे सात्विका कर्मा किरीटी येता मोक्षाची या भेटी न पडे आडकाठी. ते वेगळे आहे, हे सत्व वेगळं आहे. सात्विक कर्म देखील जेणेकरून मोक्षाच्या पर्यंत भेट घडून देतं, कोणताही प्रतिबंध न होता अहंतादी निर्माण न होता. ते सत्वाच्याही पलीकडचं आहे, सत्वगुणी असलं तरी ते वेगळे आहे. हा बोलू ऐकत खेवी हा भगवंतांचे हे उद्गार ऐकल्याबरोबर अर्जुना आधी न माये जीवी, अर्जुनाच्या मनाची तळमळ होऊ लागली. ती त्याच्या जीवात मावेनाशी झाली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आधी म्हणजे मनाला होणारी तळमळ, व्याधी म्हणजे शरीराला होणारी तळमळ. हा बोलू ऐकत खेवी अर्जुना आधी न माये जीवी, म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते. आता भगवंतांनी कृपा करून सत्वा वेगळं सत्व काय आहे, सत्वाच्याही पलीकडची अशी कोणती गोष्ट आहे की जेणेकरून मोक्ष हाताला येतो, ते आता भगवंतांनी कृपा करून सांगावं। तेथ कृपाळू चक्रवर्ती, कृपा करणाऱ्यांमध्ये जे चक्रवर्ती सम्राट आहेत असे, म्हणे ऐक तयाची व्यक्ती, जेणे सात्विक ते मुक्तिरत्न देखे। सात्विकच असेल ते कर्म, पण मुक्तिरूपी रत्न ज्या कर्मामुळे हातात येतं ते आता ऐक। काय ओवी लिहिलीये बघा, तेथ कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐक तयाची व्यक्ती, ते काय आहे ते फोड करून तुला सांगतो। आणि मग मोठे दंडणित श्लोक सुरू होतात, ओम तत्सत इति निर्देशः, ब्रह्मणस त्रिविध स्मृताः, ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा। सात्विक कर्मच पण कशा प्रकारे केलं असता ते ब्रह्मापर्यंत नेऊन पोचवतं, त्याचा विधी आहे, तो विधी ओम तत्सत असा आहे। हे जे ब्रह्मनाम आहे, मागमी अध्यात्म मंगलधाम मध्ये नामस्मरणावर जी प्रवचन करत होतो त्या प्रवचनामध्ये हा ओम तत्सत हा शब्द आला। आणि ओम म्हणजे ज्ञान कसं गीतेत सांगितलेलं आहे, तत् आणि सत् याची फोड करता करता माझ्या असं लक्षात आलं की गीतेचाच आढावा घ्यायला लागतोय। आणि म्हणून या श्लोकापर्यंत येऊन मी थांबलो आणि गीता प्रवचन केली, 18 अध्याय गीतेचे सांगितले आणि परत या श्लोकापाशी आलो आणि नामस्मरणाचा विषय सांगितला। ती प्रवचनं जवळपास वर्षभर चालू होती आणि मग परत मूळ विषयावर आलो। आता तेवढं तर करणार नाही, त्याच्याकरता गीता दर्शन झालेलं आहे, पण हा फार मोठा थांबा आपल्याला आला। हा जो 17वा अध्याय आहे, हा 17वा अध्याय पूर्ततेकडे चाललेला आहे, त्याच्या दरम्यान आलेले हे जे श्लोक आहेत, ओम तत्सत हे जे ब्रह्मनामाचा निर्देश आहे तो काय, आपण पुढच्या वेळेला पाहू। हरी ओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी। बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्री